उपकरोति साचारतः। गुरो स्मरण पंकज भ्रमरलीनतायन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा। प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मता येन सा अहं कृते परामुखो भवति एकनाथोपराः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा। स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा। न संसृति परा कदा वसति वासना चेतसी शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितं मन्यते करोति नव भाविकान् अमृतबिन्दुवृष्टिं च यः स्मरामि हृदि सदयमात्मतृप्तम् सदा। स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदयमात्मतृप्तम् सदा। आत्मतृप्तम् सदा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।
सद्गुरु स्वामी स्वर माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज या महिन्यातला तिसरा रविवार आपला सत्संगाचा म्हणजे प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आज आहे. या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या साधनेच्या मध्ये आपल्या मनात उद्भवणारे प्रश्न शंका याचं निवारण करून घ्यायचा प्रयत्न करत असतो. एक प्रश्न आहे, ध्यानाने आनंद मिळतो व तो कायमस्वरूपी टिकतो, ध्यानानंतर मिळणारी शांती हीच आनंद आहे का? तो मग क्षणिक उपभोगापासून मिळणाऱ्या आनंदापासून वेगळा परमात्म्याचाच क्षणिक अनुभव असताना वेगळा का भासतो? असा खूप चांगला असा प्रश्न विचारलेला आहे. साधनेशी ध्यानसाधनेशी निगडीत असा हा प्रश्न आहे. त्यांनी म्हणले की ध्यानाने आनंद मिळतो व तो कायमस्वरूपी टिकतो. आपण देखील ध्यानसाधना करत असतो आणि ती करत असताना आपल्याला निश्चित प्रकारे दिवसामागून दिवस जसजशी आपली साधना पुढे जात जाते तसतसं आनंदाचा अनुभव निश्चित येत असतो. शांत वाटणं, समाधान वाटणं हे ध्यानसाधनेचं फलितच आहे. त्यांनी जे म्हणले की ध्यानाने आनंद मिळतो, अर्थात सुरुवातीच्या काळामध्ये मात्र जेव्हा आपण ध्यान साधना सुरू करतो तेव्हा मात्र आपल्याला केव्हा एकदा आपण उठतो असं वाटत असतं. खूप त्रास देणारे विचार आपल्या मनामध्ये प्राबल्य करतात आणि असं वाटतं की आपण डोळे उघडे ठेवून जे असतो ते जास्त चांगलं, डोळे मिटल्यानंतर नको हुआ, फार भयानक. ती सगळी त्रास देणाऱ्या विचारांची भूतं एका दृष्टीने आपल्याला ध्यानाच्या वेळेला सतावतात. पण हळूहळू आपण निश्चयपूर्वक जर ध्यानाला बसत गेलो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरुपदिष्ट अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेल्या प्रक्रियेप्रमाणे कानामात्रेचा बदल न करता, असं स्वामी माधवनाथजी म्हणायचे. त्यांनी सांगितलेली प्रक्रिया आधी नीट समजून घ्यायची आणि समजून घेऊन त्याच्यामध्ये आपण आपल्या मनाने काही बदल करायचे नाही, तर त्यांनी सांगितल्या बर हुकूम साधना करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर काही जणांना वाटतं की फार विचार त्रास देतात, आपण नाम घेऊयात. ध्यानाला बसलेला असतो, विचार त्रास देतात म्हणून नाम घ्यायला लागतो. नाम घ्यायला लागला तरी देखील मन इकडे तिकडे फिरतच राहतं. ध्यानामध्ये विचारांचा त्रास कमी व्हावा म्हणून नाम घेणं हे अभिप्रेत नाही. तर ध्यानामध्ये भ्रूमध्याच्या ठिकाणी विचारांकडे साक्षीत्वाने पाहण्याचा अभ्यास करणं, आपण वेगळे आहोत, मनापासून आपण वेगळे आहोत, विचारांपासून आपण वेगळे आहोत, अशा तऱ्हेने अभ्यास करणं हे अभिप्रेत आहे. पण ते न करता इतर करणं, असं न करता सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे जर आपण ध्यान साधना करत राहिलो तर थोड्याच काळात आपल्याला आपलं मन शांत होत आहे, आपल्याला थोडी थोडी आनंदाचं चुणूक लाभते आहे हे निश्चित प्रकारे जाणवत। थोड्या काळात म्हणजे किती? स्वामी माधवनाथजी म्हणायचे की साधारणतः 6 वर्षाच्या काळात, नाही तर आपल्याला वाटतं की झाला अनुग्रह आमचा मागच्या महिन्यात झाला, 1 महिना झाला अजून आम्हाला मन शांत झाल्याचं का वाटत नाही, तर असं हे नाहीये। ध्यानाचं तंत्र हे असं नाहीये, पण निश्चित प्रकारे आपल्याला मन शांत होत आहे, क्षण क्षण आनंदाचं प्रत्यय ध्यानामध्ये साधकाला निश्चित यायला लागतो। आणि हा जो क्षण क्षण त्याला प्रत्यय येत असतो त्यामुळेच तो दुसऱ्या दिवशी ध्यानाला बसत असतो। दुसऱ्या दिवशी ध्यानाला बसण्याची प्रवृत्ती ही या शांत शांतीच्या अनुभवामुळेच येते, नाहीतर इतर वेळेला व्यवहारामध्ये आपल्याला शांतीचा अनुभव हा अगदी अभावानी येत असतो। संसारामध्ये संसार करत असताना तर शांतीचा अनुभव हा अपवादात्मकच असं म्हटलं तरी चालेल। समर्थ जसं म्हणतात की संसारी ज्यांना सुख जाळले ऐसे देखिले ना ऐकिले, ते संसाराचे विचार जे सगळे असतात त्याच्यामध्ये शांत वाटणं, शांत वाटणं हे ध्यानामुळे होतं। त्यांनी म्हटलं की ध्यानाने आनंद मिळतो व तो कायमस्वरूपी टिकतो। हे कायमस्वरूपी टिकतो हे जे वाक्य त्यांनी या प्रश्नामध्ये म्हणलेलं आहे ते एका काय म्हणू आपण शास्त्रांच्या आधारे, भगवद्गीता काय संतांचे चरित्र ग्रंथ वाचले असतील त्याच्यामधलं वाक्य आहे। आपला अनुभव असा असतो की ध्यानाचा अनुभव ध्यान झाल्यानंतर अगदी थोडा काळ टिकतो, एकदा व्यवहारामध्ये उतरलो आपण की मग तो आनंद आपला खाली येतो। कायमस्वरूपी ध्यानाचा आनंद टिकणं ही संतांची स्थिती आहे। संतांचा आनंद हा कायम अखंड असा संतांचा आनंद असतो, पण हा आनंद उत्तम प्रकारचा असतो। बाकीच्या आनंदाच्या तुलनेने हा सर्वात उत्तम असा आनंद म्हटला पाहिजे। त्यांनी म्हटलं की ध्यानानंतर मिळणारी शांती हीच आनंद आहे का? तर याचं उत्तर होय असं आहे। किंबहुना आनंद, शांती, सुख, समाधान हे सगळे जे शब्द परमार्थाच्या ध्यानसाधनेच्या अंगाने जे वापरले जातात ते समानार्थी शब्द आहेत, एका अर्थाने वापरले जाणारे असे शब्द आहेत। कारण ध्यानामध्ये आनंद जो असतो तो वृत्तीचा आनंद नसतो, वृत्तीजन्य असा ध्यानाचा आनंद नसतो, तर वृत्तीरहित स्थिती काही क्षण प्राप्त झाल्यामुळे होणाऱ्या शांत स्थितीचा असा तो आनंद असतो। त्यामुळे शांती, आनंद हे सगळे एका अर्थाचे असे शब्द आहेत। मग तो उत्तम कसा आहे? त्यांनी ज्या प्रश्नामध्ये ते विचारलंय की तो मग क्षणिक उपभोगापासून मिळणाऱ्या आनंदापासून वेगळा, परमात्म्याचाच क्षणिक अनुभव असताना तो वेगळा का भासतो? तो वेगळा अशा करता भासतो की तो कुठल्याही इंद्रियांच्या विषयांच्या भोगामुळे मिळणारा असा नसतो, तो निर्विषय असा आनंद असतो। त्या ठिकाणी कुठलाही विषय नसतो, इंद्रियांच्या कुठल्याही वृत्ती नसतात, असा निर्विषय असा तो आनंद असतो। विषयांपासून जो आनंद मिळतो क्षणिक अशा त्यांनी जे म्हणले क्षणिक उपभोगापासून विषयांच्या उपभोगापासून जो आनंद झाल्यासारखा भासतो असं आपण म्हणू तो आनंदाचा एक प्रकारे भासच असतो भासतो आणि त्यानंतर आपण जर थोडस जर विचार केला तर तो जो आनंद आपल्याला विषयांच्यामुळे होतो खूप दिवसापासून आपल्याला काही एखादी गोष्ट हवी असते आणि योग जुळून आले कारण बाहेरच्या विषयांपासून मिळणाऱ्या आनंदाचा असंच असतं तो सगळ्या मर्यादा त्याला असतात इंद्रियांच्या ठिकाणी उपभोगण्याची शक्ती पाहिजे आपलं मन ठीकठाक पाहिजे परत ती वस्तू मिळायला पाहिजे अशा सगळ्या एकंदरीत मर्यादांमध्ये झालं तो मिळाला ते मिळाल्यानंतर तो उपभोग झाल्यानंतर आनंद झाल्यासारखा भासतो आणि नंतर एक प्रकारे विषण्णता आपल्या ठिकाणी येते एक प्रकारचं निराशा आपल्या ठिकाणी येते आपण जर अतिशय अंतर्मुख होऊन सावधपणे त्यावेळेला जर असू तर निश्चित प्रकारे आपल्याला असं वाटतं की हा खरा आनंद आपल्याला काही मिळालेला नाहीये हा काही पूर्ण आनंद आपल्याला मिळालेला नाहीये अशा प्रकारचे त्या आनंदाच्या भासानंतर उपभोगाच्या आनंदाच्या भासानंतर अशा प्रकारची निराशा अशा प्रकारची एक विषण्णता आपल्या मनामध्ये निश्चित प्रकारे येते पण ध्यानामुळे जो आनंद होतो ध्यानामध्ये निर्वृत्तिक स्थिती झाल्यामुळे जो आनंद आपल्याला प्राप्त होतो त्या आनंदामध्ये मात्र एक प्रकारची परिपूर्णता असते त्या आनंदामध्ये एक प्रकारचं बोधाचं समाधान असतं हा बोध जरी आपल्याला शब्दांच्या अंगानी असा जरी आपल्याला झाला नाही आपल्याला भासला नाही तरी देखील त्या क्षणिक तदाकारतेमध्ये ती परिपूर्णताच असते त्या परिपूर्णतेमुळे हा जो आनंद असतो ध्यानाचा जो आनंद असतो हा उत्तम असा आनंद असतो विषयांच्या आनंदापेक्षा अत्यंत वेगळा अत्यंत उच्च प्रतीचा असा तो आनंद असतो भगवंत सहाव्या अध्यायामध्ये जे वर्णन करतात की सुखम आत्यंतिकम यत्तत बुद्धिग्राह्यम अतिंद्रियम वेत्ति यत्र न चैवाय स्थितश्चलति तत्वतः अत्यंत आनंद तो जो आनंद असतो ध्यानाचा तो अत्यंतिक असा आनंद असतो त्याच्या त्यात आनंदाला कुठलेही मर्यादा नसतात अमर्याद अशा स्वरूपाचा तो आनंद असतो आणि त्याच्यापासून आपल्याला निश्चित प्रकारे शांत समाधान तृप्ती संतोष असे आपल्याला सुखदायक आपल्याला अत्यंत आपले अंतकरणामध्ये कृतार्थतेचा भाव निर्माण करणारे असे भाव आपल्या अंतकरणामध्ये निश्चित निर्माण होतात आणि त्याच्या पुढे जाऊन या आनंद शांती सुख समाधान ह्याला आणखीन एक पर्यायी शब्द म्हणजे प्रेम प्रेमभाव आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होतो या विषयामध्ये या व्यवहार करत असताना आपण प्रेमपूर्वक व्यवहार करू शकतो आणि हे प्रेम असं ओढून ताणून आणलेलं नसतं नंतर जे आपण प्रेमपूर्वक व्यवहार करतो ध्यानानंतर ते एक प्रकारे या ध्यानामध्ये आपल्याला जो शांतीचा समाधानाचा अनुभव येतो त्याच्यातून हे प्रेम निर्माण झालेलं असतं हे भगवंताच्या ठिकाणी निर्माण झालेलं प्रेम असत, म्हणून तो आनंद जो असतो तो अत्यंत वेगळा, अत्यंत उच्च प्रतीचा, उत्तम अशा प्रकारचा तो आनंद निश्चित प्रकारे असतो। आणखीन एक प्रश्न आहे, रोजच्या जीवनात संकल्पाचे स्थान काय असावे? आपला अनुभव असतो की व्यवहारात ध्येय ठेवून कार्य करावी लागतात, ध्येय आणि संकल्प यात फरक काय? तसेच कधी कधी स्फुरण रूप विशेष प्लॅनिंग न करता सहज काही कर्मे घडतात असा पण अनुभव असतो, संकल्प केल्यास कर्मफलासक्ती येते पण बिना संकल्प व्यवहार आणि साधना होईल असे वाटत नाही, फळ टाकून कर्मे करण्याचे स्वरूप कसे असते? असे एकाच प्रश्नामध्ये त्यांनी दोन तीन प्रश्न असे विचारलेले आहेत। मुख्यतः आपण जे नित्य कर्म करत असतो त्या कर्मांच्या अंगाने कर्म कशी करावीत अशा अंगाने हा प्रश्न आहे। संकल्पाचे स्थान काय असावे असं त्यांनी पहिल्यांदा विचारलेलं आहे। आपल्या जीवनात संकल्पाचं स्थान काय असावं? तर आपल्या जीवनामध्ये संकल्पाचं स्थान हे यथायोग्य असं असावं। मनाचा जो स्वभाव आहे, मन हे नेहमी संकल्प विकल्पात्मक असतं। मन एकतर मागचा विचार करत असतं, त्याला विकल्प असं म्हणतात, भूतकाळाचा विचार करत असत, आणि दुसरं म्हणजे ते भविष्यकाळाचा विचार करत असत। भविष्यकाळामध्ये पुढे आपण काय करायचं अशा प्रकारचे विचार मनामध्ये असतात, आणि काय करायचं हा जो विचार असतो यालाच संकल्प असं म्हणतात। आणि या संकल्पाला एका तऱ्हेने जर निश्चयात्मक अशा बुद्धीची जर साथ असेल तर तो संकल्प आपल्याला पुढे नेता येतो, त्याप्रमाणे आपल्याला वर्तन करता येतं। त्यामुळे संकल्प आपण करत असताना तो संकल्प चांगला असायला पाहिजे, चांगला संकल्प असला पाहिजे, नाही तर स्वामी माधवनाथजी जसं सांगायचे की आपण जर दोन रविवार सकाळी रविवारी उठल्यानंतर जर संकल्प केला की ह्या शुक्रवारी जो नवीन रिलीज झालेला चित्रपट आहे तो आपण पाहायचा असा जर संकल्प केला तर तिसऱ्या चौथ्या रविवारी आपल्याला संकल्प न करता देखील आपण ते करतो। स्वाभाविक आपल्या इंद्रियांची मनाची जी धाव असते ती स्वाभाविक विषयांकडे असते, त्यामुळे संकल्प करताना उत्तम संकल्प असला पाहिजे। आपल्या जे केंद्रामध्ये आपण संकल्पाच्या अंगाने एका दिशेने अशी साधनं करत असतो, या महिन्याचा जो संकल्प आहे इथे जे पाटील लिहिलेली आहे, अंतर्मुखता, स्मरण, शरणागती, प्रेमभाव असे जे संकल्प दर महिन्याला आपण या संकल्पाच्या अंगाने साधना करत असतो, या प्रत्येक संकल्पना काय आहेत, अंतर्मुखता काय आहे, अंतर्मुखतेच्या अंगाने साधना कशी करायची याचं मार्गदर्शन निर्णय सत्संगांमध्ये निरूपणांमध्ये स्वामीजींनी केलेलं आहे। आणि या संकल्पना आपल्याला समजून सांगितल्यानंतर त्याचं यथायोग्य आपल्याला आकलन व्हावं अशा तऱ्हेने त्यांनी सांगितल्यानंतर मग त्यांनी असं ठरवलं की आता आपण संकल्प करायचा, की अंतर्मुखता हा प्रधान संकल्प आपल्या या महिन्याच्या साधनेमध्ये असेल, साधनेमध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण आपल्या जीवनामध्येच असेल। सकाळी उठल्यानंतर अंतर्मुखता हा विचार घेऊनच आपले कर्म सुरू व्हावेत। त्यामुळे अशा तऱ्हेचं संकल्पाचं स्थान, उत्तम संकल्पाचं स्थान आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे। जर चांगला जर संकल्प केला तर आपलं जीवन एका चांगल्या मार्गाने असं जाऊ शकेल। असं म्हणतात की पावसाचं पाणी जर डोंगरावर पडलं तर ते चहू दिशांना वाहून जात, पण त्याच पाण्याला जर एक ठराविक मार्ग मिळाला, त्याला एक बंधारा घालून अडवलं आणि तिथून योग्य अशा मार्गाने तर कालवे काढून जर ते पाणी पुढे नेलं तर त्याचा उपयोग होतो। यावर्षी तर हा खूप जिव्हाळ्याचा असा आपला प्रश्न झालेला आहे। सुरुवातीला जेव्हा जून जुलैच्या मध्यापर्यंत धरणं फक्त 10-15% काय होणार पुणेकरांचं, पुणेकर हवाल दिल झाले होते, पण आता हे जे काही 25-26 टीएमसी जे पाणी आता जे साठलेलं आहे ते आता पुढे पुढच्या ऑगस्ट पर्यंत पुरवणं वाटतं आपल्याला की एक वेळ पाणी काय हो, पण असंच पाहिजे। हा एक प्रकारे चांगला संकल्प आहे की पाणी काटकसरीने वापरणं, नीट वापरणं। संकल्प जर चांगला असेल तर एका तऱ्हेने कालव्याने पाणी असं नेणं, योग्य तऱ्हेने त्याचा वापर होणं हे आपल्याला या संकल्पाच्या शक्तीमुळे होत असतं। आणि असा जो कोणी संकल्प करून उत्तम रीतीने आपल्या जीवनाचं ध्येय ठेवून जीवन जगतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो असं आपल्याला लक्षात येतं। विद्यार्थी देखील एका तऱ्हेने संकल्पच करतो की मला आता 12वीमध्ये उत्तम तऱ्हेने अभ्यास करून मला ज्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे, मला इंजिनियर व्हायचे किंवा मेडिकल डॉक्टर व्हायचे, अशा तऱ्हेने एका संकल्पपूर्वक जिद्दीने तो अभ्यास करतो आणि जितकं त्याचं या संकल्पाची शक्ती जास्त असते, जितकं त्याचा प्रयत्नाचा उत्तम असा दिशा आणि वेग असतो तितकं त्याला त्याच्यामध्ये यश प्राप्त होतं। त्यामुळे त्यांनी जे म्हणले की आपला अनुभव असतो की व्यवहारात ध्येय ठेवून कार्य करावी लागतात, ध्येय आणि संकल्प याच्यामध्ये काय फरक आहे, तसं पाहिलं तर विशेष फरक याच्यामध्ये नाही। ध्येय हे थोडस दूर, म्हणजे काय म्हणू आपण, लॉंग टर्म असं ज्याला आपण म्हणतो, लॉंग टर्म एम्स, थोडं लांबचं असं। जसं शिक्षणामध्ये इंजिनियर व्हायचे असं ध्येय ठरवलं तर तिची काय 4-5 वर्ष जी त्याला काढावी लागतात, एका तऱ्हेने लॉंग टर्म हे आहे। तसं परमार्थामध्ये जे ध्येय असतं ते ध्येय म्हणजे मला परमात्म स्वरूप व्हायचं आहे, परमात्म प्राप्ती हे माझं ध्येय आहे, आत्मदर्शन हे ध्येय। स्वामी स्वरूपानंद जसं म्हणतात की ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे। अशा तऱ्हेने ध्येय हे थोडस लांबच असं असतं आणि त्याच्याकरता जे छोटे छोटे ज्या गोष्टी करायच्या असतात ते संकल्प असं आपल्याला म्हणता येईल। त्यांनी म्हणले की तसेच कधी कधी स्फुरणरूप विशेष प्लॅनिंग न करता सहज काही कर्म घडतात। हे आपल्याला वाटतं की आपण काही प्लॅनिंग केलं नाही पण आपली कर्म सहज घडतायत, हे केवळ आपल्याला वाटणं असतं। अशी जी कर्म घडतात ती कर्म आपल्याला सवयीने घडत असतात, आपण ती कर्म बऱ्याच वेळेला केलेली असतात त्यामुळे ती सहज घडतात। जसं आपण सायकल शिकतो, सुरुवातीला सायकल शिकताना थोडस आपण पॅडलवर पाय ठेवला की ती सायकल अशी होते, आपण म्हणता अरे धर 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 मागे, हे जसं असतं पण एकदा सायकल आली की मजे तिकडे तिकडे पाहत गप्पा मारत असं तो सायकल चालवतो. तसं काही कर्मांची आपल्याला सवय होते. आता वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुवायला टाकायचे आहेत त्याच्याकरता सहज झालं ते कर्म, कारण बऱ्याच वेळेला आपण टाकत असतो म्हणजे इकडचं माहित नाही मला. अशा प्रकारे काही कर्म सहज प्रकारे घडत असतात तर ते एका सवयीने होत असत. त्यांनी पुढच्या प्रश्नाचा जो भाग आहे थोडं मी एक दोन तीन मिनिट वेळ पुढे जाते. संकल्प केल्यास कर्म फलासक्ती येते. जर आपण सावध नसू संकल्पामध्ये जर फळाचा चिंतन असेल तर फळाची सक्ती फळासक्ती येते. म्हणून संकल्प करत असताना अमुक एक फळ मला मिळालंच पाहिजे अशा प्रकारचं जर चिंतन असेल फळाचं जर चिंतन असेल तर त्याची आसक्ती येते. परमार्थामध्ये कर्म करत असताना मात्र फळाची आसक्ती न ठेवता कर्म केली पाहिजेत असं भगवंतांनी निक्षून सांगितलेलं आहे. त्यामुळे संकल्पपूर्वक साधनेची कर्म करत असताना त्याच्यामध्ये फलासक्ती येणार नाही ना हे मात्र साधकांनी सावधपूर्वक पाहायला पाहिजे. फळ टाकून कर्म करण्याचे स्वरूप कसे असते तर भगवंतांनी ज्या युक्त्या सांगितलेल्या आहेत की एक म्हणजे आत्मस्थ राहायला पाहिजे, आत्म्याचा आपल्या स्वरूपाचा विचार आपल्या मनामध्ये अखंड ठेवला पाहिजे. आपलं स्वरूप हे नित्य शाश्वत अविनाशी अव्यय असं आहे. आत्मा हेच आपलं स्वरूप आहे. तसंच कर्म मी करत नाही, कर्तृत्व भाव कर्मातून टाकला पाहिजे. अशा प्रकारे युक्तीने देहाचा संघ टाकून कर्म केली पाहिजेत. या ज्या भगवंतांनी युक्त्या सांगितलेल्या योगस्थ राहून कर्म केली पाहिजेत या युक्त्यांनी जर कर्म केली तर फलासक्ती जडणार नाही, संकल्पामधून फलासक्ती निर्माण होणार नाही. कर्मयोगाच्या युक्तीने भगवंतांनी सांगितलेल्या कर्मयोगाच्या युक्तीने जर कर्म केली तर फलासक्ती जडणार नाही. संकल्प चांगला संकल्प करून भगवंत माझ्याकडून तर करून घेत आहे मी करणारा नाही अशा प्रकारचा शरणागत भाव नम्रतेचा भाव असेल तर ही खरं कर्मफलासक्ती जडणार नाही. म्हणून त्यांनी जे म्हणले की फळ टाकून कर्मे करण्याचे स्वरूप कसे असते तर कर्मयोगाच्या युक्तीने जर कर्म केली तर ते कर्म आपल्याला त्या प्रकारे करता येईल. हरिओम. तच दिवसकर अभंग सेवा सादर.
संसार परमार्थ दोन्ही, संसार परमार्थ दोन्ही, एकेची काळी भोगी तो ज्ञानी, एकेची काळी भोगी तो ज्ञानी, संसार परमार्थ दोन्ही, संसार परमार्थ दोन्ही, काक बघे तो जैसा कोणी, काक बघे तो जैसा कोणी, दक्षिण वाम नयनी हो, दक्षिण वाम नयनी, एकेची बुबुळा ते फिरवोनी, एकेची बुबुळा ते फिरवोनी, संसार परमार्थ दोन्ही, संसार परमार्थ दोन्ही, एकची मानव महाराष्ट्र भाषा, एकची मानव महाराष्ट्र भाषा, तैसी च गिरवाण वाणी हो तैसीच गिरवाण वाणी बोले जैसा तो समझोनी बोले जैसा तो समझोनी संसार परमार्थ दोनी संसार परमार्थ दोनी सरोवरा मध्य अर्ध बुडाला सरोवरा मध्य अर्ध बुडाला अनुभवी जैसा कोणी हो अनुभवी जैसा कोणी वरी ऊन खालती पाणी वरी ऊन खालती पाणी संसार परमार्थ दोनी संसार परमार्थ दोन्ही कृष्ण तनय हा सद्गुरु माता कृष्ण तनय हा सद्गुरु माता चिंतूनी आपुल्या कवनी हो चिंतूनी आपुल्या कवनी ठेवी मस्तक तिये चरणी ठेवी मस्तक तिये चरणी संसार परमार्थ दोन्ही संसार परमार्थ दोन्ही एकेची काळी भोगीत ज्ञानी एकेची काळी भोगी तो ज्ञानी संसार परमार्थ दोन्ही संसार परमार्थ दोन्ही संसार परमार्थ दोन्ही
वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी दासबोधातले हे वाक्य फारच अर्थवाही आहे. साधक दशेत मनोगत वासना आणि मूळ काम या विकारांपासून दूर होताना साधकाची पूर्ती दमछाक होते. मूळ काम ही मूळ प्रेरणा आहे आणि समयतः योग्य वेळेस गरजेची असते देखील, परंतु एरवी त्याचे चिंतन घातकच ठरते. यातून सुटलो म्हणालो तर पुन्हा पुन्हा यात परत गुंतोय असे कधी कधी घडते. या दोन्ही गोष्टी इतक्या बलिष्ठ का आहेत, यांचा संग कसा सोडावा, ही ग्लांती इतकी पीडा का देते, कितीही विवेक करू पाहिला तरी निसटत्या क्षणी हे दोन्ही विकार पुन्हा आपला ताबा घेतात, यांना कसे ताब्यात ठेवावे, कृपया मार्गदर्शन करावे. या दोन्ही गोष्टींनी साधक दशेला बाधाच येते, यातून कसे मुक्त व्हावे, इंद्रियांना आणि मनाला विकाराधीन होण्यापासून कसे रोखावे, इतके अवघड अवघड प्रश्न विचारून असं म्हटलंय की आपले प्रत्येक विचार आणि युक्ती प्रेरणादायीच असतात. समर्थांनी आता जो समास चाललेला आहे सद्गुरु लक्षण, त्याच्यामध्ये ही ओवी आलेली आहे, वासना नदी महापुरी प्राणी बुडता क्लांती करी. मूळ काम आणि प्रत्येक इंद्रियाच्या आपल्या आपल्या इच्छा वासना म्हणजे कामना, काम आणि कामना ते असं म्हणतात की समयत गरजेची असते देखील, परंतु एरवी त्याचे चिंतन घातकच ठरते, यातून सुटलो म्हणालो तर पुन्हा पुन्हा यात परत गुंतोय असे कधी घडते? या दोन्ही इतक्या बलिष्ठ का आहेत? या इतक्या बलिष्ठ का आहेत याचं उत्तर मी देऊ शकणार नाही. काही गोष्टी त्या आहेत हे मान्य करावं लागतं. त्या बलिष्ठ आहेत, आता त्या आहेत त्याला काय करणार, त्या का बलिष्ठ आहेत असं तर काही विचारू शकत नाही. त्यांचा तो गुणधर्मच आहे, तेवढ्या त्या बलिष्ठ आहेतच. आणि यांचा संग सोडणं, यांची ग्लांती, इतकी पीडा त्यामुळं होणं, कितीही विवेक करू पाहिला तरी हे विकार पुन्हा आपला ताबा घेणं, या गोष्टी साधकाच्या दृष्टीने, साधकाच्या जीवनामध्ये त्याला छळणाऱ्या अशा राहतात हेही निश्चितच आहे. तसं जर साधक किंवा सावध झालेली व्यक्ती सोडली तर या ज्या काम आणि कामना आहेत या फार मोठ्या काही भयंकर आहेत आणि त्यांनी आपल्या जीवनाचं फार नुकसान होतंय असं कुठं कोणाला वाटतंय. उलट कोणत्याही वयामध्ये या समर्थनीय असतात. कोणत्याही पदावर गेलेली व्यक्ती याच्या संबंधी बोलत राहते. वय आपला समाजातला मोठेपणा या सर्व गोष्टींना देखील या भावना ओव्हरकम करतात असं दिसतं. उलट जो जास्त जास्त कामनांची पूर्ती करतो तर तो उत्तम जीवन जगतोय असं सर्वसामान्य सगळ्यांचं म्हणणं असतं. ज्याला अधिक भोग मिळत आहेत तर तो सुखी असंच सर्वांना वाटत असतं. साधकाला मात्र यांच्यापासून दूर होताना खरंच त्रास होतो. ही मूळ प्रेरणा आहे याच्यात काहीच शंका नाही. जो देह मिळालेला आहे तो देह जगतामध्ये वापरण्यासाठीच दिलेला आहे. आणि त्या देहाच्या ठिकाणी असणारी जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना काही एक काळ जर जीवन जगायचं असेल तर या विषयांचं आमिष अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणेच प्रत्येकाचं जीवन चाललेलं आहे, एक प्रकारचं आमिषच आहे. साधकाला याचा त्रास होतो किंवा साधक याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करतो. समर्थांनी देखील वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी असे शब्द वापरलेले आहेत. ते जो सावध झाला आणि जो आत्मस्वरूपाच्या जवळ जाऊ इच्छितो त्याला यांचा किती जबरदस्त त्रास आहे हे लक्षात यायला सुरुवात होते तेव्हा हे शब्द आले. आणि यांचा संग कसा सोडावा, ही ग्लांती इतकी पीडा का देते, कितीही विवेक करू पाहिला तरी निसटत्या क्षणी हे दोन्ही विकार पुन्हा आपला ताबा का घेतात, या अशा प्रकारचे का हे प्रश्न कृपा करून विचारूच नका. हे घेतात हे लक्षात ठेवा. आणि हे कोणाचेही घेतात म्हणजे याच्यातून भले भले सुटले नाहीत. व्यास आणि जैमिनींची ती गोष्ट स्वामीजी सांगायचे की बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपी कर्षती. आणि जेमिनी व्यासांचे शिष्य असं म्हणाले की जो ज्ञानी आहे तो ज्ञानी किंवा विद्वान यांनी मुळीच आकर्षित होणार नाही, हा पाठ जरा चुकलेला दिसतो. आणि मग नंतर जेमिनींची कशी फटफजी ती उडाली याचं स्वामीजी गोष्ट सांगून असं सांगायचे की हे स्वरसवाही आहेत, आपल्या रक्तामध्ये आहेत. आणि ज्या गोष्टी आपल्याला प्रेरणा म्हणून मिळालेल्या आहेत खरं म्हणजे काम ही जी गोष्ट आहे, मी मध्यंतरी कोणीतरी मला असं सांगितलं की अमर अशा संज्ञेमध्ये असणारा डीएनए स्वतःला कायम टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतो, आपल्या आपल्या ठिकाणी देहाच्या ठिकाणी या गोष्टी त्याकरता निर्माण होतात, आपल्या आपल्या कामनांच्या आपल्याला ज्या आपल्या कामना वाटतात ती कोणीतरी स्वतःला कायम ठेवण्याची चिरंजीव ठेवण्याची धडपड असते, ती धडपड पूर्ण झाली तरी देखील दिलेलं आहे निसर्गदत्त तर ते आपलं काम सतत करत राहतं। मग आता याचं समर्थनच मी करतोय की काय, किंवा याचं समर्थनच होणार की काय, या संपूर्णपणाने सोडणं जवळपास अशक्य आहे कोणीही व्यक्ती झाली तरी देखील। काम क्रोध आणि लोभ संपूर्ण जाणं ही गोष्ट जवळपास वा न वा असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे, होईल अथवा नाहीच असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे। म्हणून हे जे विषय जे सुख देतात ते सुख आणि त्याच्यापेक्षाही बलिष्ठ सुख मिळवण्याची तीव्र इच्छा, या तीव्र इच्छेच्या पोटी निर्माण झालेलं आपोआप वैराग्य हे याच्यात पासून इह अमूत्र फल भोग विराग असे शास्त्रांचे शब्द आहेत। असं वैराग्य विवेकाच्या पोटी असणारं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे अशा प्रकारे प्रत्येकालाच याच्या अनुभवातून जायला लागणार, याचा त्रास निश्चितच होणार। स्वामीजी असं सांगायचे की अशा प्रकारच्या प्रश्नांना स्वामीजी असं सांगायचे की काम क्रोध आणि लोभ यांचा मोहरा वळवता येऊ शकतो हे संपूर्ण जाणं अशक्य। कामनाच असेल तर डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख इत्यादी असं प्रत्येक इंद्रियांना विषय द्यायचा, पण ज्याला तुम्ही विषय म्हणता त्याच्यापेक्षा उत्कृष्ट ज्यांनी तुमच्या परमार्थाला बाधा येणार नाही अशा विषयामध्ये त्याला गुंतवायचं, हा एक उपाय स्वामीजी सांगत असत। शिवाय ते असं सांगत असत की एखादी व्यक्ती काम क्रोध लोभ आदी राखून आहे, परमार्थी व्यक्ती देखील एखादी अशी राखून आहे, तर ती व्यक्ती आपली साधना आपला आत्मानात्म विवेक आपली स्वधर्म कर्म यांच्यापेक्षा काम क्रोध लोभ बलिष्ठ होत नाहीत ना हे जर पाहत असेल, ध्यानाच्या वेळा चुकतात का, कर्तव्य कर्मामध्ये कमी पडतो का, जर तसं काही होत नसेल तर वेळेवरी निर्माण होणं वेळेवरी शमन होणं हा त्यांचा स्वभावच आहे, हे निर्माणच न होणं हे मनुष्यामध्ये काहीतरी कमतरता आहे असं लक्षात घ्या। जे कामनेबद्दल फार मोठी चिंता व्यक्त करतात, मूळ कामाबद्दल फार मोठी चिंता व्यक्त करतात, तुम्ही अशी कल्पना करा की एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी तो काम निर्माणच होत नाही तर आई वडिलांना घोर लागून राहतो। मध्ये मी दीनानाथ हॉस्पिटलमध्ये काही कारणासाठी गेलो होतो तर माझ्या ओळखीच्या एक भगिनी त्या आपल्या मुलाला घेऊन आल्या त्या आणि ढसाढसा रडत होत्या, त्या म्हणाल्या की हा त्याबाबत कमी आहे म्हणून उपचाराकरता आलेलो आहोत। त्याच्यापाशी काम निर्माण होत नाही म्हणून तो काही परमार्थ करेल असं समजू नका। त्यामुळं काम क्रोध लोभ हे जीवनावश्यक आहेत। स्वामीजी गमतीनी असं म्हणायचे की एखाद्या आपण झोपतो त्या कॉटमध्ये जर 100 ढेकूण असतील तर फार कठीण, झोप लागणंच मुश्किल, पण आपण राहतो त्या घरामध्ये किंवा झोपतो त्या खोलीमध्ये 5 ढेकूण आहेत, जाऊ दे म्हणायचे, असले तर असो असं म्हणायचे बरं का। तसं हे एका मर्यादेच्या आत आहेत एवढं असेल तरी पुष्कळ आहे असं ते म्हणत असत। जसं आता या उत्तरेच्या नद्यांना महापूर येत आहेत. पूर रेषा आखलेली असते, त्या पूर रेषेच्या खालून जोपर्यंत पाणी वाहतं तोपर्यंत काही चिंता नाही, नदीमध्ये पाणी असायचंच. पण जर पूर रेषेला स्पर्श केला आणि तरीही वर जायला लागलं तर मग स्वामीजी म्हणायचे की सायरन वाजवत गाड्या फिरायला सुरुवात होते, माणसं हलवायला सुरुवात होते. तसं आपण आपल्या ठिकाणी हे काम क्रोध आणि लोभ ओव्हरव्हेल्मिंग असे होत नाहीत ना, अशी काळजी निश्चित करू. यांचं संमोहन आहे. शुद्ध स्वरूप मी किंवा जाणीव किंवा अस्तित्व याला एक प्रकारचं संमोहन होऊन खरं आत्मस्वरूपाच्या अत्यंत जवळ असणारं असं अंतःकरण पंचक म्हणजे इंद्रिय मन बुद्धी चित्त अंतःकरण या सर्व गोष्टी तुलनेने खूप दूर असलेल्या विषयाच्या ठिकाणी धाव घेतात. याचं कारण ती संमोहित होतात. हिप्नोटाइज जसं व्हावं तसं होतं. तशाही प्रकारे जगतामध्ये जर तुमच्या ठिकाणी विकार निर्माण झाले नाहीत तर सौंदर्य नाही, कुरूपता नाही. जी वस्तू जशी असायची तशी आहे. तुमच्या ठिकाणी विकार होतो हा तुमच्या आतून निर्माण होणारा भाग आहे. मी अशी एक गोष्ट वाचली ती की एक गृहस्थ एका मानसोपचार तज्ञाकडे गेले पश्चिमेच्या देशातली युरोपातली ही कथा आहे. तर त्यांनी असं सांगितलं की मी आतापर्यंत 11 विवाह केले तरी मी सुखी नाही, प्रत्येक विवाह मी मोडला. आणि माझा नुकताच एक विवाह मोडला आणि मला परत विवाह करावा असं वाटतं. आणि हा विचार इतका माझ्या मनाचा ठाव घेऊन राहिलेला आहे की मला त्याच्यापेक्षा दुसरं काही सुचत नाही. तो ज्यांचा सल्ला घ्यायला आलेला होता तर त्यांना तो असं म्हणाला की तुमच्या खिडकीच्या मागे जी झाडं दिसतायत ना, ती झाडं पाहूनही मला कामाची आठवण येते. त्या डॉक्टरनी सहज मागे वळून पाहिलं, रोज ते जे झाड पाहत होते त्याच्यात कामाची आठवण येण्यासारखं काही नव्हतं. आणि मग त्यांच्या टेबलवर एक लाकडाचा ओबडधोबड ओंडका आणि त्याला एक फाटा असलेला एक फांदी असलेला असा ओंडका ठेवलेला होता. ते म्हणाले की हे पाहून काय वाटतं, मला कामाचीच आठवण येते म्हणाला. जेव्हा इतका ओव्हरव्हेल्मिंग काम निर्माण होतो तेव्हा तुम्ही काळजी करा असं मी तुम्हाला सांगेन. आणि एरवी तुमच्या ठिकाणी हे निर्माण होणार आणि तुम्हाला हे याचा त्याग करायचा आहे, ध्यानाच्या वेळेला तुम्ही संकल्प विकल्पाचा त्याग, समोर उठणाऱ्या वृत्तींपासून अलिप्तता याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे. प्रयत्न करता करता विचारांचा वेग कमी होतो, दोन विचारांमध्ये म्हणजे वृत्तींमध्ये अंतर पडतं. तुम्ही साक्षी रहा, मध्यस्थ रहा, हाच त्याला उपाय आहे. या विकारांशी झगडणं हा उपाय नाही. यांच्याशी जर झगडायला गेलात तर यांचा खरा रस आत आहे, इंद्रियांपाशी नाही. पाहण्याची इच्छा ही इथं नाहीये, अंतःकरणात आहे. ऐकण्याची इच्छा ही इथं नाहीये, अंतःकरणात आहे. आणि भगवंत असं म्हणतात की रसवर्जम रसोप्यस्य परमदृष्ट्वा निवर्तते. खऱ्या अर्थाने तो रस जो आहे तो जेव्हा परमात्मा तो पाहिला जातो तेव्हा खऱ्या प्रकारे व्यक्ती त्याच्यापासून परावृत्त होते. त्यामुळे हे जे मूळ प्रश्न आहेत हे साधक दशेला बाधा आपल्याला आणतात हे समजतं. यातून पूर्ण मुक्त होणं, पूर्ण मुक्त झालात की मग तुम्ही तुकाराम महाराज, समर्थ, स्वरूपानंद या श्रेणीला तुम्ही साधक आहात तर हे असं असणारच. तुमच्या ठिकाणी तुम्ही तुमचा पौरुष प्रयत्न करायचा आणि ते सतत आपल्या चिंतनाचा विषय बनू नयेत एवढं पाहायचं. हे पाहण्यासाठी म्हणून मग नामस्मरण ही युक्ती आहे, चिंतन ही युक्ती आहे, मनन ही युक्ती आहे, अशा प्रकारे राहायचं। देहाच्या ठिकाणी या गोष्टी काही प्रमाणामध्ये असणारच आणि यांना बाजूला सारून पुढे जाण्यामध्ये तसा पुरुषार्थ देखील आहे, या नसतीलच असं संभवत नाही। अजून एक प्रश्न आहे, परमार्थ करणाऱ्या साधकाला आणि हे संघ कसा सोडावा वगैरे, तुम्ही श्रवण करणारे लोक आहात, हे अक्षर ही कोणाचं आहे मला समजत नाही, पण हे परिचयाचं अक्षर आहे, मधून मधून मी पाहतो, तर तुम्ही इतक्या वेळेला जे ऐकलेलं आहे किंवा ऐकता, तुम्हाला खरंच कर्म करत असताना संगत त्याग, ध्यानाच्या वेळेला संगत त्याग विषय तुम्हाला माहिती आहे, आता अभ्यास करायचा आहे, इथं प्रवचन होऊ शकत नाहीत सत्संगाच्या कार्यक्रमामध्ये, असं असल्यामुळं तुम्ही जे ऐकलेलं आहे त्याच्या मनन चिंतनात्मक तुम्ही राहा। युक्त्या असं जे त्यांनी म्हटले, प्रॅक्टिकल युक्त्या तुम्ही याच्या संबंधी सांगा, काम क्रोध आणि लोभ याच्या संबंधी, कारण आपले विचार आणि युक्ती प्रेरणादायीच असतात असं म्हटलेलं आहे। तर या युक्त्या देखील कितीही म्हटलं तरी आपल्या तुम्हाला कोणत्या प्रकारे सामोरं जावं लागतं हे पाहून तुम्ही तुमच्या प्रतिभेने योजायच्या आहेत। एकाची युक्ती दुसऱ्याला काही एक कामाला येऊ शकते, पण आपला चिंतन विषय जर तसा असेल तर त्याच्यापासून परावृत्त कसं व्हायचं याचे स्वतंत्र प्रयोग तुम्ही करा। स्वामीजी काही सांगायचे की जसं यांनी काय शुक्रवारचे सिनेमाचं सांगितलं, सिनेमाला जावं असं वाटलं, मनामध्ये आलं आज आपण सिनेमाला जावं, तर मनाला सांगावं की एक महिन्यानी जाईन, एक महिन्यानी मी तुला नेईन असं मनाला सांगावं। आज आपण सगळ्यांनी मिळून हॉटेलमध्ये जावं का, असा घरात विषय निघाला तर पुढच्या आठवड्यात जाऊ असं म्हणा, असं स्वामीजी सांगायचे। म्हणजे निदान पुढच्या आठवड्यात एखाद्या वेळी तुम्हाला ती इच्छा तशी आत्ता जशी आहे तशी होणारच नाही असंही होऊ शकेल। तर या अशा प्रकारच्या युक्त्या तुमच्या तुम्ही देखील सांभाळू शकाल। परमार्थ करणाऱ्या साधकाला व्यवहारी जगतात जास्त त्रास सहन करावा लागतो। सद्गुरूंप्रती उपास्य दैवताविषयी असलेली श्रद्धा, निष्ठा यांची सतत परीक्षा समाज घेतो की काय असे सतत वाटत राहते। सद्गुरूंकडे गेल्यावर अडचणी येतच नाहीत असा भ्रम असल्यामुळे हा भास होतो का, शक्य आहे। हा भ्रम जाण्यासाठी काही विशेष प्रयत्न साधन काळात करणे अपेक्षित आहे का, कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना। व्यवहारी जगतात साधकाला जास्तीत जास्त त्रास सहन करावा लागतो असं ते म्हणतात। इथं तुम्ही जे ऐकता ते फार उदात्त ऐकता, जे जगत विश्व ज्या लाईनवरून ज्या रेषेवरून व्यवहार करते ते, आणि आपण जे ऐकतोय आपण जे होण्याचा प्रयत्न करतोय ते जीवन, हे अति अति सात्विक, नाजूक, साजूक असं खरं म्हणजे इथं सांगितलं ऐकलं जातं, आणि बाहेर खूप रफ अँड टफ असं आहे। इथं उदार दृष्टी ठेवायला सांगितली जाते। एका साधकाने मला सांगितलं म्हणून मी कामावर गेलो आणि आपलं काम लवकरात लवकर संपवलं आणि शेजारच्याला म्हटलं तुला मदत करतो, आणि त्याला थोडी मदत करून शेजारच्या अजून त्यालाही मदत केली तुला मदत करतो, असं मी चार पाच दिवस केल्यावर माझं काम वाढवलं। अलॉटेड जे काम होतं तेच वाढवलं, याला दुसऱ्याला मदत करायला वेळ मिळतो असं म्हटल्यानंतर मग आम्हीच तुला काम देतो म्हणून मागच्यांनी त्यालाच काम दिलं वाढवलं, आता मी काय करू। प्रेमाने बोलायचं असं इथं सांगितलं जातं, पण या प्रेमाने बोलण्याचा तारतम्य न राखता जर तुम्ही उपयोग करायला गेलात तर तुम्हाला जाता जाता कोणीही काहीही कशाही प्रकारे, म्हणून लक्षात ठेवा की आपलं स्वत्व, आपला आत्मसन्मान हा व्यवहारामध्ये जपला गेला पाहिजे। परमार्थ मानसिक, भावनिक वैचारिक अशा पातळीवर करा आणि इंटरपर्सन रिलेशनशिप जी आहेत, स्वामीजी म्हणायचे की साधा राहायची आवड आहे, म्हणून एखादा कलेक्टर जर अर्धी चड्डी घालून खुर्चीत जाऊन बसला तर ते अयोग्य आहे, त्यांनी त्याच्या रुबाबातच जायला पाहिजे आणि त्याच्या हुद्द्याप्रमाणेच जो आहे तसं वर्तन त्यांनी करायला पाहिजे। म्हणून इथं देखील तुम्ही येता ते तारतम्य श्रवण करा असं मी तुम्हाला सांगेन। हे तुम्हाला तुमच्या जीवनात उतरवण्याकरता ते तारतम्याने तुम्ही, कधी कधी मी असं ऐकतो की इथं येणाऱ्या भगिनींना त्यांची मुलं असं म्हणतात की तू स्वामीजींकडे जातेस आणि आम्हाला रागवतेस, तेव्हा मी क्रोधी आहे की काय, माझ्यापाशी क्रोध हा विकार आहे की काय, अशा अडचणीत ती भगिनी पडते। तर मुलांना हा विचारायचा अधिकार कोणी दिलेला नाहीये, हे तुम्हाला मुलांना सांगता आलं पाहिजे। अहिती सोपोनी कोप लालनी मऊ जैसे पुष्प असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याचं अहित होतं आहे म्हणून अत्यंत क्रोधाविष्ट होणारी पण लालन पालन करताना मऊ जैसे पुष्प असं मातेचं हृदय असतं आणि ते असणं अपेक्षित आहे। तर मुलांनी आईला नाही विचारायचं की तू एवढी कशी संतापतेस, तू केंद्रात जातेस ना, तर मुलं जर विचारत असतील तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे। म्हणून तुम्हाला जे व्यवहार करायचे त्या व्यवहारासंबंधी आपल्याला तुम्ही थोडे चिंतनात्मक राहा, तुमची जी कर्तव्य आहेत त्याची पूर्तता काय आहेत, तुमच्याकडून अपेक्षा काय आहेत, दुसऱ्याकडून काय नाहीत, हे सगळं नीट जर समजून घेतलं तर नाहीतर मग सगळ्यांशी मैत्री अमानित्वम म्हणून पट्टेवालाही तुमच्या खांद्यावर हात टाकून जर तर ते विचित्र दिसेल, असं होऊ शकत नाही। असं असल्यामुळं या गोष्टी तारतम्याने जर घेतल्या तर माझी अशी नक्की माझं असं नक्की मत आहे की तुम्ही व्यवहार कुशल राहून व्यवहार देखील उत्तम करू शकाल। आणि हा परमार्थातला गुण नाहीये, हा आगांतुक गुण आहे, हा आगांतुक गुण ज्यांनी त्यांनी मिळवला पाहिजे। परमार्थी मनुष्य सतत रडत राहू राहणं, आम्ही असं करतो मग असं झालं, तसं करतो मग तसं झालं, असं अपेक्षित नाहीये। त्याच्याऐवजी अशा प्रकारे स्वामीजी दुकानदारी करत होते, आम्ही मी अत्यंत जवळून 76 ते 81 जे 6 वर्ष मी पाहिलं ते कशी दुकानदारी करत होते, कसं आब राखून, मी असं पाहिलं की त्यांच्याकडे होलसेल व्यापाऱ्याचा मनुष्य माल घेऊन यायचा आणि मग ते सांगायचे की याचे एवढे एवढे रंग, याचे एवढे एवढे रंग, अशा एवढ्या साड्या पाठवून दे, अशी ते ऑर्डर द्यायचे, तो माल घेऊन यायचा, माल घेऊन आल्यानंतर 10 दिवसांनी तो पैसे मागायला यायचा। ते म्हणायचे की चालू तारीख आहे, अजून काही कलेक्शन नाही। व्यापारी जरी झाले तरी व्यापारी मग ते गेल्यावर म्हणायचे की आमच्या इथं 40-45 दिवस 60 दिवस क्रेडिट असतं, माणसांना पाठवणं हे त्यांचं काम आहे की द्या जरा, तुमचे काही विक्री झाली असेल तर पैसे द्या, पण क्रेडिटवर माल जेव्हा देतात तेव्हा ते 60 दिवस वापरणं 0% इंटरेस्टनी हे व्यापाऱ्यांनी करायलाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। आणि हे करत असताना ते उत्तम व्यवहार लोकांना शिकवतही होते, पण आपल्या लिमिटमध्ये आपल्या मर्यादेमध्ये आपण जो व्यवसाय करतो तो ज्या सोयी सवलती आहेत त्याचा फायदा घेणं ही काही चुकीची गोष्ट नाहीये। तर हे जर दुसरा कोणी एखादा परमार्थी आहात तुम्ही आणि दिसतंय माल तर कमी झालाय मग पैसे द्यायला काय होतं, अशा प्रकारच्या आर्ग्युमेंटला भूलणारा जो असेल त्याला धंदा करणं तसं मुश्किल राहील। तर हे जसं त्यांनी त्यांच्या बाबतीत तसं आपलं जीवन, आपल्या जीवनातले प्रश्न आपल्याला माहिती आहेत, तर त्या प्रकारे परमार्थी मनुष्याची जास्त परीक्षा घेतली जाते। कोणी तुमची परीक्षा घेण्यासाठी काही करत नाही, तो त्याच्या सहज स्वभावाने वर्तन करत असतो, त्याचा जो खरखरीत स्वभाव असतो त्याचा। आणि आपण इथून जे रोज संस्कार घेऊन जातो, ध्यान करतो, दैवी गुणसंपदेची लक्षणं वाचतो, त्यामुळे आपल्या डोक्यात आपलं आपणच एक जंबल निर्माण करतो आणि त्यातून या गोष्टी होण्याची शक्यता असते। वेळ प्रसंगी तुम्हाला तुमच्या आतलं तेज पाणी दाखवायची मुभा आहे, परमार्थात नाही असं कोणी सांगितलं, जर काही चुकत असेल, जर काही अयोग्य घडत असेल तर तुम्ही काही बोलूच नाही असा त्याचा अर्थ नाही. असं असल्यामुळं अशा एका बेताने जर परमार्थी मनुष्य चालला तर तो देखील उत्तम व्यवहार करू शकतो. परीक्षा तर सर्वांचीच होत असते. रजोगुणी माणसाची परीक्षा होते म्हणजे काय, त्याच्यापुढे अधिकाधिक रजोगुणाला त्याच्या आवाहन करणारे असे प्रसंग येतात, तो बळी पडतो, त्याच्यात आपल्या आयुष्याचा तो तशा प्रकारे घातच करतो. रात्रंदिवस व्यवसाय व्यवसाय अथवा पैसे किंवा त्याच्या चिंता असं करून तो त्याच्या आयुष्याचा एकूण ही त्याची होणारी परीक्षाच आहे, त्याला कळत नाहीये एवढंच. त्यामुळे प्रत्येकाचीच परीक्षा चाललेली असते, पण आपली परीक्षा चालली हे विषयांच्या बाजारात कळत नाही, ते आकर्षक वाटल्यामुळं, कारण त्याच्यातून धनदौलत वाढणार असते असं असल्यामुळं काहीच बिघडत नाही असं त्याला वाटतं, पण व्यक्ती म्हणून तो त्याचं जीवन खराबच करत असतो. त्यामुळं कोणताही गुण असो तुमच्या ठिकाणी, सत्वगुणी असा, रजोगुणी असा अथवा तमोगुणी असा, अशा वेळेला तुमचा सत्वगुण ही न सोडता पण जी समोरची परिस्थिती आहे ती परतवून ही लावणं, तर हे तुमच्या एकूण कौशल्याचं काम आहे आणि साधक वर्गाने ते जरूर करावं असं मला वाटतं. अर्थात सद्गुरूंकडे गेल्यानंतर अडचणी येतच नाहीत असं ते कबूल करतात असं आधी वाटत होतं, पण तसं नाही. तर त्या अडचणींना तोंड देण्यासाठी म्हणून किंवा अडचणी ज्या आहेत त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी जी आहे ती दृष्टी सद्गुरु शिकवतात. अशा सगळ्या जगतामध्ये आपला शांतपणा टिकून ठेवणं, आपला व्यापक आत्मभाव टिकून व्यक्ती म्हणून आपला अपमान होऊ न देणं ही एक विशिष्ट तारेवरची कसरत आहे, आणि त्या यांनी नक्कीच आपल्याला चालायला लागेल आणि आपल्याला चालायचं आहे हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपण हे निभावू शकू असं मला वाटतं. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.
श्री राम. काही निवेदन आहेत. 22, 23, 24 ऑगस्ट